హరే కృష్ణ. तर आज आपला विशेष सौभाग्य आहे की चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाची आज नवमी आहे. तसं वैष्णव कॅलेंडर प्रमाणे नवमी उद्या आहे, म्हणून आपण उद्या रामनवमी साजरी करणार आहोत. परंतु आज बाकीचे स्मार्ट कॅलेंडर प्रमाणे आज देखील नवमी आहे आणि अनेक ठिकाणी आज रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. बरेच लोकांना प्रश्न पडत असणार की असं का फरक असेल, थोडासा फरक असेल काय पण. परंतु एक रामायण मध्ये सुंदर कथा आहे, त्या कथेचं मला आज स्मरण झालं. प्रवचनाच्या दरम्यान ती कथा पुन्हा येणार आहे, परंतु आजचा प्रसंग धरून ते आधी पण सांगावं असं मला वाटतं. आज एक विशेष असं मी प्रवचनासाठी विषय घेतलाय आणि विषय काय आहे प्रवचनाचा, नक्कीच रामायण मध्येच आहे किंवा रामायणातच आहे. हो निश्चित राम जन्म पण असेल. सांगू काय सांगू, सगळ्यांना ऐकायचंय. एवढा हळू हरिबोल म्हणला तर मला उत्साहच येणार नाही बोलण्यासाठी. घाबरू नका, विषय आहे रामायणामधले सगळे शाप. विषय आहे रामायणातले सर्व शाप. आणि रामायण काव्य जे आहे त्यामध्ये 24,000 श्लोक आहेत, 24,000 श्लोक आहेत आणि प्रत्येक 1,000 एव्हरेज एक तर शाप आहेच. जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येक 1,000 श्लोकापैकी एक तरी शाप निश्चित आहे. आणि शाप म्हटले की सगळ्यांना भीती वाटते असावं. शाप आणि साप मध्ये जास्ती फरक नाहीये, सशर. पण शाप हे ऐकलं तर लगेच भीती वाटते सगळ्यांना. आणि विशेष आहे की रामायण मध्ये अनेक शाप आहेत आणि विशेष म्हणून एक शाप तर भगवान विष्णूनाच आहे. अरे बापरे, समजा जर आपल्याकडे एखादा हुकमी एक्का असला आणि त्याला जर बाद ठरवलं गेला तर भीती वाटते एकदम. अरे तेच तर आपलं सगळं काही होतं. अरे भगवंताचा आपण भक्ती करा, भगवंताला शाप. पण यासाठी आपणला समजून घ्यायला लागेल की खऱ्या अर्थानं जे शाप असतात ना ते शाप आहेत का, ते शाप आहेत का. तर आजचा प्रसंग मी तुम्हाला सांगत होतो ते पण शापाशी निगडीत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मागे एकदा मी सांगितलं होतं इंद्र इंद्र देवेंद्र शचीपती इंद्र स्वर्गाचे राजा कायमच आपण बघतो की काहीतरी त्यांचं असं वागण्यामध्ये जरा फरक वाटतो सगळ्यांना. सकाम भक्त आहेत पण तरीही कधी कधी आपण बघतो की एखाद्या ऋषीच्या पत्नीला त्यांनी पातिव्रत्य भंग केला किंवा तपस्या भंग करण्यासाठी विश्वामित्राचं तपस्या भंग करण्यासाठी मेनकाला पाठवून दिलं आणि पुन्हा एकदा प्रयत्न करणार श्री रंभाला पाठवून दिलं. हे ऐकल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की म्हणजे इंद्र मध्ये थोडस वेगळं काहीतरी कॅरेक्टर आहे वाटत. असं काही नाहीये, ही भगवंतांची योजनाच आहे, भगवंतांची योजनाच आहे. तर हे इंद्र जे आहेत एकदा काय करतात की गौतम ऋषी जे आहेत यांची पत्नी जी आहे अहिल्या, अहिल्याचा पातिव्रत्य भंग करतात आणि ते पातिव्रत्य भंग करण्यासाठी गौतम ऋषीच्या रूपामध्ये येतात, गौतम ऋषीच्या रूपामध्ये येतात. आणि अहिल्याचा संग केल्यानंतर इंद्र जे आहेत गडबडीने बाहेर जात असतात आणि अशा वेळेला बरोबर समोरून गौतम ऋषी परत येतात. तर ओरिजिनल जे गौतम ऋषी आहे त्यांना लगेच कळतंय की हा कोणता डुप्लिकेट आलेला आहे. आणि विशेष करून त्यांचं रूप पण गौतम ऋषीसारखं बघून त्यांना शंका पण येते की ह्या व्यक्तीने कशासाठी असं केलं असणार. आणि ते आत येतात आणि जेव्हा ते अहिल्याला पाहतात ना लगेच त्यांना कळतं आणि लगेच ते वळून इंद्रला शाप देतात की म्हटलं नपुंसक सॉरी हा नपुंसक होशील असा शाप देतो इंद्रला. शाप सहन झाला नाही फॅनला पण करंटच गेला. तर इंद्रला शाप देतात की नपुंसक होणार म्हणून. आणि हे ऐकल्यानंतर अहिल्याला कळते की पुढचा नंबर अप्लाय आता पुढचा शापचा नंबर अप्लाय कारण या चुकीमध्ये आपण पण तरी ती आपली बाजू मानते आणि ती सांगते की माझी काही चूक नाही आहे कारण मला वाटतं ते तुम्हीच आहे म्हणून. परंतु गौतम ऋषी जे आहेत ते शाप उच्चारतात सांगतात पाषाण हृदय दगडासारखा वागलीस ना दगड बन म्हणून. आणि अहिल्या दगड बनते. परंतु दगड बनायच्या आधी कुठलाही शाप ज्यावर उच्चारला जातो ना त्याला उच्च शाप असतो म्हणजे ह्याच्यातनं सुटका कधी मिळणार या शापातनं. लगेच अहिल्या विचारते की ठीक आहे माझी चूक झाली शाप दिलं तुम्ही परंतु माझा उद्धार कसा होणार सुटका कशा होणार माझा. तर गौतम ऋषी सांगतात की त्रेतायुगामध्ये जेव्हा भगवान हरी जे आहेत ते रामाच्या रूपामध्ये येतील ना तेव्हा त्यांच्या चरणस्पर्शाला तुझा उद्धार होईल म्हणून. आणि ही गोष्ट झालेली असते सत्युगामध्ये. मग अहिल्या जे फार हुशार असते लगेच हिशोब लावा लागते सत्युग 16 लाख वर्ष त्याच्यानंतर द्वापारयुग 12 लाख वर्ष मग नंतर येणार त्रेतायुग 8 लाख वर्ष 16 सुरुवातीला जर झाला असेल तर 16 अधिक 12 किती झाले 28 अधिक 8 समजा द्वापर त्रेतायुगाचा अंती जर रामचंद्र येणार असेल तर सगळं गणित घालते ती. आणि सांगता एवढ्या एवढे वर्ष वाट बघायला लागणार मला. गौतम ऋषी सांगतात ते तर आहेच की ठरलेलं आहे प्रभू रामचंद्र जे आहेत ते त्रेतायुगात येणार आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र अहिल्या विनंती करायला होत्या फार मोठा तपस्या आहे म्हणजे फार मोठा शापाचा म्हणजे फार मोठा फळ आहे माझ्या चुकीचा निमित्त नक्की मान्य करते माझी चूक झाली असा परंतु फार मोठा शाप आहे. मग गौतम ऋषी जे आहेत ते सांगतात परंतु काय करा शाप दिलेला आहे परंतु एक काम मी करू शकतो निश्चित माझ्या भक्तीनं आणि माझ्या जी तपस्याची शक्ती आहे त्या शक्तीनं मी त्रेतायुगाला आधी बोलू शकतो. त्रेतायुगाला मी आधी बोलू शकतो. आणि असंच केलं त्यांनी अहिल्याचा उद्धार लवकर व्हा म्हणून त्रेतायुगाला त्यांनी काय केलं आधी बोलवलं. आणि म्हणून आता जे युगांची सायकल आहे ती अशी चालते सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. खरं तर सायकल अशी आहे सतयुग द्वापारयुग त्रेतायुग आणि कलियुग. परंतु केवळ अहिल्याचा उद्धार करण्यासाठी गौतम ऋषीने काय केलं त्रेतायुगाला आधी बोलवलं. बघा जर ऋषी मुनी असं करू शकतात आपल्या तपस्या शक्तीनं आधी बोलू शकतात आणि फायदा काय झाला की अहिल्याचा लवकर उद्धार झाला. आणि त्याचबरोबर अनेक असे राक्षस आणि देव होते काही काही यक्ष होते ज्यांना शाप मिळाला होता ज्यांचा आपण चर्चा करणार आहोत आज शापांमध्ये सर्व त्या सर्वांचा पण लवकर उद्धार झाला नाहीतर त्यांना पण त्रेतायुगपर्यंत वाट बघायला लागली असती. नाही आपल्याला आता बघा कसं आहे की लाईट गेलेली आहे करंट गेलाय आता करंट गेल्यामुळे किती आतुरतेनं आपण करंटची वाट बघतोय आपल्याला कळत नाही. समजा जर तुम्हाला आधी सांगितलं आता 1000 वर्षापर्यंत करंट येणार नाही 1000 वर्षापर्यंत करंट येणार नाही आणि उन्हाळा जास्ती अधिक तीव्र होत जाणार काय होणार आपण हताश होऊन जाऊ, निराश होऊन जाऊ की असं कसं. माहिती आहे एमएससीबी बिल नाही भरल्या तर त्रास देतात, परंतु एवढं नाही, फार कठोर तपस्या होणार. परंतु जर सांगितलं लाखो वर्ष असं असणार आहे निश्चितच. म्हणून अहिल्यालाच माहिती आहे की लाख वर्षापर्यंत दगड बनून वाट बघणं म्हणजे काय आहे. परंतु अहिल्यासाठी एक उमेद होती की काही लाख वर्षानंतर काय होईना प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार. जसं आपल्याला उमेद असते ना की माहिती आहे एक तास का होईना करंट येणार, अहिल्या म्हणते काही लाख वर्ष का होईना काय होणार रामचंद्रांचे दर्शन होणार, भगवंतांचे दर्शन होणार. आणि दर्शन म्हणजे काय, भगवंतांचे, भगवंतांचे दर्शन जर झाले ना आपल्याला काय मिळणार, सर्व दुःखातून मुक्ती सुटका मिळणार. तर जसा गौतम ऋषींनी त्रेतायुगला आधी बोलला अशाच प्रकारे आपण रामनवमीला एक दिवस आधी बोलला आज. खरं तर रामनवमी उद्या आहे, परंतु बाकी सगळे लोक साजरे करायला येत ना, म्हटलं चांगला उत्सव साजरा करण्याशी आणखीन एक दिवस आज पण करू उद्या पण करू. आणि रामनवमी किंवा राम जन्म म्हणजे काय, पाळणा बनून पाळणा हलवणं नाही. राम जन्म किंवा रामनवमी म्हणजे रामाविषयी चिंतन करणं, कारण राम जन्म तर झालेला आहे. आपण आता पाळणा हलवला म्हणून रामचंद्र काय परत प्रकट होणार नाहीत, ऑलरेडी ती लीला झालेली आहे. पण त्या लीलेच्या चर्चा जरी आपण आज केली ना तर आपल्याला काय मिळणार, त्याच फळ मिळणार. किंबहुना हे पाळणा करण्याची पद्धत यासाठीच असेल की असं केल्याने स्मरण होईल, असं केल्याने स्मरण होईल की प्रभू रामचंद्र जे आहेत हे आज प्रकट झाले होते, यासाठी पण असेल. तर रामायणामध्ये अनेक शाप आहेत ज्याची शाप आहेत ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं हे चैत्र महिन्याचं शुक्ल पक्षातली नवमी आहे आज, उद्या पण आहे आपल्या कॅलेंडर प्रमाणे, म्हणून रामनवमी म्हणून साजरी करणार. तर चतुष्कुमार जे आहेत ब्रह्मदेवचे चार पुत्र, यांनी एकदा नारद मुनींना विचारलं की नारद मुनी जे मानव आहेत किंवा भूलोकावरतील जे लोक आहेत त्यांचा उद्धारासाठी काय काय उपाय सांगा की आम्हाला म्हणून. आणि हे ऐकल्यानंतर नारद मुनी जे आहेत त्यांनी संपूर्ण रामचरित्र जे आहे त्याचं गायन करायला सुरू केलं, त्याचं गायन करायला सुरू केलं आणि सुंदररित्या सगळं म्हणून दाखवलं प्रभू रामचंद्रांच्या लीला. आणि मग त्या दरम्यान नारद मुनी जे आहेत त्यांनी एक सुंदर कथा सांगितली सोमदत्त नावाच्या ब्राह्मणाची, की हा सोमदत्त नावाचा ब्राह्मण गौतम ऋषींचा शिष्य होता. सोमदत्त नामक ब्राह्मण जो आहे गौतम ऋषींचा शिष्य होता, त्याला सौदास असं पण म्हणायचे. तर हा सौदास जे आहे हा सौदास गौतम ऋषी एकदा आलेले असताना ध्यान करत बसता होता आणि गौतम ऋषी त्याच्या घरी आले आणि त्याचं लक्ष राहिला नाही त्याकडं आणि तो शिवजींची उपासना करत होता, शिवजींचं ध्यान करत होता सौदास. आणि ध्यान करत असताना गौतम ऋषी आले, गुरु आले, आणि गुरु आले तरी देखील त्याचं लक्ष नव्हतं त्याकडं. गौतम ऋषीने काय वाटलं नाही, ते गपचूप बसते, त्यांना काय वाटलं नाही. परंतु ज्यांची ती आराधना करत होते किंवा ज्यांची ते तपस्या सुटली, ज्यांची ते आराधना करत होते ना महादेवजी शिवजी यांना हे अपमान सहन झाला नाही गुरुचा आणि ब्राह्मणाचा, म्हणून त्यांनी त्याला शाप दिला. महादेवाने त्याला शाप दिला. असा सुरू झाली रामायण मधली शापांची श्रृंखला. हा पहिला शाप आहे रामायण मधला, सौदासला मिळालेला शाप. आणि या सौदासचा शाप काय होता की राक्षस बनशील. आणि हा सौदास राक्षस बनला. मग हा सौदासनी आपले गुरु जे आहेत गौतम ऋषी यांना विचारलं, म्हणजे ठीक आहे मला जाणीव ठेवायला पाहिजे की तुम्ही आलात, परंतु मला लक्षात राहिलं नाही, माफ करा मला.
तर माझी सुटका कशी होणार?
तर त्यांना सांगण्यात आलं की जर चैत्र महिन्यामध्ये, माघ महिन्यामध्ये आणि कार्तिक महिन्यामध्ये जर तू रामायणचं कथन, रामायण जे आहे हे 9 दिवस ऐकलास ना, तर तुझा उद्धार होईल. आणि असंच झालं पुढं की जंगलामध्ये एका ठिकाणी सुंदर असा रामायणचा चालला होता आणि सौदास राक्षस ह्यांनी ती कथा ऐकली आणि ऐकल्यामुळे काय झालं, त्याचा सुटका झाली. हा होता रामायण मधला पहिला शाप, शाप नंबर 1. आणि दुसरा शाप सहसा स्त्री जातीवर करुणा आणि कृपा केली जाते, परंतु दुसरा शाप स्त्रीला दिलेला आहे रामायणामध्ये. स्त्री जातीला नव्हे, एका स्त्रीला. ती आहे ताटका, ताटका नावाची राक्षसी. खरं तर होती ही यक्षिणी, एक सुंदर यक्षिणी होती आणि तिच्या वडिलांनी तिचं लग्न सुंद नावाच्या एका राक्षसाशी लावून दिलं होतं, सॉरी यक्षाशी. आणि सुंद आणि ही ताटका हे अतिशय आनंदाने जंगलामध्ये राहत होते आणि त्यांना कालांतराने पुढे एक पुत्र पण झाला, त्याचं नाव होतं मारीच. त्याचं नाव होतं मारीच. तर हा मारीच जो आहे आणि ताटका आणि सुंदर हे जंगलामध्ये विचरण करत होते. एके वेळेला त्यांनी अगस्त ऋषी जे आहेत त्यांचा अपमान केला, म्हणून अगस्त ऋषी जे आहेत त्यांनी ताटकाला शाप दिला की तू आता यक्षिणी आहेस, नरभक्षिणी बनशील. म्हणून नरभक्षिणी आणि तुझं जे सुंदर रूप आहे ते अतिशय विकराळ होऊन जाईल म्हणून. आणि मारीचला शाप दिला. मारीचला काय झालं, मारीच आहे ना हा राक्षस म्हणून त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करा, असं राक्षस सारखं रूप घेऊन होता चांगला, पण असंच घेऊन त्याला त्रास द्यायला लागला मज्जा म्हणून. म्हणलं असा वागलास ना राक्षस म्हणून. आणि सुंदरला तर शाप दिला की तुझा लवकर लगेच मृत्यू होते म्हणून. लगेच सुंदरचा मृत्यू झाला. तर ताटका जी आहे, ताटका हिला पुढे प्रभू रामचंद्रांनी पहिल्या ज्या असुराला प्रभू रामचंद्रांनी मारलं ते दोन होते, मारीच आणि सुबाहू. सुबाहूला मारला होता आणि मारीचला केवळ बाण मारून लांब समुद्रात टाकला होता. मारीचला बाण मारून लांब समुद्रात टाकला होता, कारण प्रभू रामचंद्र हे रामायण नामक काव्याचे डायरेक्टर आहेत, त्यांना माहिती आहे पुढा हा पात्र पुन्हा लागणार आहे आपल्याला. जसं कधी कधी आपण मेकअप करतो आणि ड्रामामध्ये मेकअप केला तर आपल्याला माहिती असते की पुन्हा हा व्यक्तीचा रोल लागणार आहे, म्हणून त्याचा मेकअप उतरवत नाही आपण, असं ठेवतो नंतर एंट्री मारायला येते म्हणून परत. तसं माहिती आहे पुढे मारीची आवश्यकता पडणार आहे, तो सोनमृग सोन्याचा मृग म्हणून त्याला यायचं आहे, त्यामुळे त्याला मारलं नाही. एकदा काय, दोनदा पुढे आला होता मारीच रामाच्या, दोन्ही वेळेला प्रभू रामचंद्र काय केलं, त्याला केवळ बाण मारून लांब टाकलं, मारला जीवे मारला नाही त्याला, कारण माहिती तो पुढे लागणार आहे म्हणून. तर हा मारीच ह्याला प्रभू रामचंद्र लांब टाकला, परंतु सुबाहूला मारला होता, सुबाहूला मारला होता. आणि त्यानंतर जेव्हा विश्वामित्र मुनी जे आहेत हे प्रभू रामचंद्रांना घेऊन मिथिलेला जात होते, मिथिलेला, कारण तिथं जनक नंदिनी सीताचा स्वयंवर होता, त्या स्वयंवरासाठी प्रभू रामचंद्रांना घेऊन जात होते. आत्रिकाल ज्ञानी विश्वामित्र मुनींना माहिती होतं की प्रभू रामचंद्र हेच योग्य वर आहेत, किंबहुना प्रभू रामचंद्र हेच सीतेचे स्वामी आहेत, म्हणून ती योजना करत होती त्यांना न्यायची तिथं. आणि जाताना वाटेत ताटकं वनाला, आणि ताटकं वनामध्ये प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, विश्वामित्र मुनी सांगितलं की ही ताटका आहे आणि तिथे संपूर्ण कथा सांगितली. संपूर्ण रामायण जर तुम्ही बघितलं ना तर रामायण असंच आहे की कोण तर कुणाला कथा सांगायला, जसं आता विश्वामित्र मुनी चालले आहेत आणि प्रभू रामचंद्र विचारतात हे काय आहे म्हणून, असं ओसाड का पडलेलं आहे म्हणून. बाबा विश्वामित्र मुनी सांगतात, सांगतो तुम्हाला हे सुंदर वन आहे, परंतु वनाचा हा भाग असा काय आहे, कारण इथं ताटका राहते म्हणून. इथं ताटका राहते आणि ही ताटका जी आहे ही आधी यक्षिणी होती, मग नरभक्षिणी म्हटली, सगळं शाप सगळं सांगतात कसं शाप मिळालं होतं सगळं. आणि आता तुम्हाला तिचा उद्धार करायचंय, तिला तुम्हाला मारायचंय. आणि विश्वामित्र मुनींच्या आज्ञेवरून जे प्रभू रामचंद्रांचे गुरु समान होते ते प्रभू रामचंद्रांनी काय केलं, ताटकाला मारलं. मारलं म्हणण्यापेक्षा ताटकाचा उद्धार केला. मारला हा शब्द फार योग्य नाहीये, तिचा उद्धार केला. कारण ज्याला कुणाला भगवान मारतात ना त्याचा उद्धार होतो. आणि पुढं सुंदर कथा आहे, जेव्हा विश्वामित्र मुनी स्वतःच्या उत्पत्तीविषयी सांगायचा त्यावेळेला की ते कसं विश्वामित्र बनले, किंवा विश्वामित्र मुनी ऋषी बनले, ब्राह्मण बनले, ब्रह्मऋषी बनले. या कथेमध्ये ते सांगतात कुशनाम महाराजांची कथा सांगतात. आणि कुशनाम महाराज जे आहेत, हे कुशनाम महाराज यांचे जे 100 पुत्री असतात अतिशय सुंदर असतात. आणि वायुदेव हे त्यांच्यावर मोहित होतात आणि वायुदेव त्यांना मागणी घालतात की तुम्ही 100 माझ्या पत्नी बना म्हणून. तर ह्या सर्व मुली जे आहेत ते जसं तरुण मुलींना स्वभाव असतो, हा काही बोलले की हसायचं, हसतात सगळे. आणि वायुदेव जे आहेत त्यांना राग येतो, म्हणजे हे माझा अपमान केला म्हणून वायुदेव त्याला शाप देतात, कुबड्या म्हणाल म्हणून. 100 मुली जे आहेत काय म्हणतात, कुबड्या. हा पुढचा शाप आहे रामायणामधला, व्हेरायटी आहे, शापाची व्हेरायटी आहे पूर्ण. आणि पुढं हे कृष्णाबचे जे मुली आहेत, कृष्णाबचे जे मुलगा आहे त्यांचं नाव असतं गादी. आणि महाराज गादी जे आहेत त्यांचे पुत्र असतात विश्वामित्र. बघा कसलं सुंदर कनेक्शन आहे. उगीच कृष्णाबचे मुलींना शाप मिळाला हे सांगत नाहीयेत, की कारण पुढं त्याच्यापैकी एक त्यांचा भाऊ जो आहे गादी, ह्यांचा मुलगा विश्वामित्र होणार आणि विश्वामित्र मुनीचा संबंध आहे कथेशी. म्हणून आजकालचे जे काय श्री राम सीता लक्ष्मण हनुमान की बरं, प्रभू रामचंद्र की, अरे प्रभूजी आपने पर्दा ऐसा रखा मेरे को दर्शन नहीं होते. सुंदर, अतिशय सुंदर. तर आजकालचे जे स्टोरी रायटर आहेत ना, स्टोरी रायटर ह्यांनी रामायण वाचलं पाहिजे एकदा, मग त्यांना चांगली स्टोरी कशी लिहायची कळेल. कसं कनेक्शन लावलेलं आहे बघा कुठं ना कुठं. आणि इतकं 24,000 श्लोक होण्यासाठी हे पण कारण आहे की संपूर्ण इतिहास जे आहे ते सगळं उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे, कुठंच काय लपून ठेवलेलं नाहीये. आणि मग हे विश्वामित्र मुनी जे आहेत, हे प्रभू रामचंद्र जेव्हा गंगाच्या किनाऱ्यावर येतात ना, तर प्रभू रामचंद्र गंगाविषयी विचारतात की हरे कृष्ण गंगाची उत्पत्ती कशी झाली. मग विश्वामित्र मुनी गंगाची उत्पत्तीची कथा सांगतात, परंतु गंगाची उत्पत्ती होण्यासाठी शिवजी कारणीभूत आहेत. मग ते सांगतात की कसं शिवजी आणि पार्वती जे आहेत हे दोघे विवाह झाल्यानंतर अनेक वर्षापर्यंत ना एकत्र सगळीकडे फिरत असत, शिवजी आणि पार्वती. आणि शिवजी आणि पार्वती असं एकत्र फिरत असतात, परंतु अनेक वर्ष फिरून देखील एकत्र राहून देखील त्यांना मुळ बाळा होत नाहीत. आम्हा सगळे देवता जे आहेत ते म्हणतात की कसं व्हायचं, आता जर महादेवाना मुलगा झाला, आता जर महादेवाना मुलगा झाला, प्रोजेक्ट ट्रबल कमी करा, कोणी हात लावला सांगा माहिती. हरे कृष्ण. तर सर्व देवी देवता जे आहेत त्यांना चिंता व्हायला लागते
की कसं काय. आता जर शिवजीना मुलगा पुत्र झाला किंवा मूल झाला शिवजीना, तर ते मुलाचं जे तेज आहे त्याला कोण स्वीकार करणार? शिवजीचं जे तेज आहे त्याला कोण स्वीकार करणार? म्हणून काय करतात सगळे देवदेवता मिळून ठरवतात आणि शिवजीना सांगतात की तुम्ही आता तुमच्या सुरत क्रीडेमधनं निवृत्त व्हा. आणि जेव्हा शिवजीना पार्वतीपासून वेगळ्या केल्या जातो ना, तर पार्वतीला राग येते, मग पार्वती शाप देते. पार्वती शाप देते. पार्वती शाप देते काय? सर्व देवी देताना शाप देते की तुम्हाला मुलं बालाच होणार नाही. एक आरती आम्ही ऐकली होती, गणपतीची आरती आहे हिंदीमध्ये, आणि त्यात होता बांजनी को पुत्र देत. बांज म्हणजे वांजीन, वांजोट, काय म्हणतात वांजोटी. बांजनी को पुत्र देत. जर गणपती पण इथं आले असतं तर काय संभव झाला नसतं, कारण गणपतीची आईने शाप दिलाय. सगळे काय होणार? बायका देवी देवतांचे वांजोट्या, कुणालाच मुलं होणार नाही. मग गणपती येऊन कसं बांजनी को पुत्र देत? आता काय शक्य नाही ना, नाही होणार कुणाला मुलं. आणि पृथ्वी, पृथ्वी पृथ्वीला देखील शाप देते पार्वती की तुला संतान सुख नाही मिळणार तुला. आणि आपल्याला माहिती आहे पृथ्वी देवीच्या मुलाचं नाव काय? भौम. भौम, भौम असुर, भूमीपासून आलेला भौम. असा मुलगा असताना कसं सुख मिळणार? बघा पार्वती शाप लागू पडला पृथ्वी देवीला. मग पार्वती देवीने सर्व देवी देताना शाप दिला आणि ह्यांना पण शाप दिला पृथ्वीला. आणि पुढे काय झालं कथा सांगत सांगत गंगाची उत्पत्ती सांगितली आणि गंगाची उत्पत्ती झाली. गंगाची उत्पत्ती झाल्यानंतर काय झालं? गंगाला शिवजीने आपल्या जटेमध्ये धरून ठेवलं. गंगा वरून आली खाली आणि इतक्या जोरानं आली खाली की शिवजीने त्याला धारण केलं आणि शिवजीने विचार केला हे तर चरणामृत आहे, कारण वामनदेवाचं चरण लागून गंगा खाली आली होती. म्हणजे विष्णुपदी विष्णूचं चरणामृत मिळालं, डोक्यावर ठेवायचं, मग कशाला सोडायचं म्हणून आठवत ठेवलं तिला. आणि झालं काय होतं की भगीरथ जे आहेत यांनी गंगेला खाली आणण्यासाठी तपस्या केली होती, कारण सगर महाराज जे आहेत त्यांचे जे पुत्र होते, सगर महाराजांचे जे पुत्र होते त्यांना आपल्या तपस्येच्या शक्तीनं कपिल मुनी यांनी काय केलं होतं? भस्म केलं होतं. आणि त्यांचा उद्धार होण्यासाठी लोकपावनी गंगा जर आली आणि त्यांना स्पर्श झाला ना तर काय होणार? त्यांचा उद्धार होणार. म्हणून भगीरथ तपस्या करत होते. भगीरथ तपस्या करत होते आणि भगीरथ तपस्या करत होते म्हणून गंगा पुन्हा प्रकट झाली. गंगा पुन्हा प्रकट झाली. आणि रामायण मध्ये ही कथा नाहीये, परंतु चैतन्य लीलेमध्ये ही कथा आहे. गंगा जेव्हा आली, गंगा इतक्या जोरानं वाहत आली खाली की जे काय दिशेल ते सगळं वाहून जायला लागलं. आणि असं चालत चालत नवदीप मध्ये आली गंगा. भगीरथ पुढे चालत येते, गंगा मागून आली. आणि आली गंगा आणि आल्यावर काय झालं की एक आश्रम होता त्या आश्रमला वाहून नेली गंगा. आणि गंगा मागे येत होती हे भगीरथ कसं कळत होतं की मागून इतकी मोठी नदी येते आपल्याला कळतं का नाही? कळतं का नाही? आजकाल मोबाईलचे रिंगटोन पण असे असतात, म्हणजे पाणी गळल्यासारखा आवाज येते. टिंग 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 पाणी गळ, अक्षरशः पाणी गळल्यासारखा आवाज येतो. परंतु गंगा जर साक्षात आली मागं तर आवाज कसं येणार? आणि ते पण जस स्वर्गातनं आलेली आहे, वरच्या लोकांना फार जोरात ध्वनी येत असतो. आणि भगीरथ पुढे चालत असतात त्यांना गॅरंटी असते की मागं गंगा आले म्हणून. अचानक नवदीपला येतात आणि मागं वळून बघतात गंगा गायब. म्हणलं अरे एवढी मोठी नदी येते होती की आता मागून गेली कुठं? तर बघितलं तिथे एक ऋषीमुनी तपस्या करत होते, त्यांनी त्यांना जाऊन विचारलं तुम्ही पाहिला काय म्हणून. माझ्या मागून एक नदी होती तुम्ही पाहिलं का म्हणून, गंगा होती म्हणून. तर त्याने हो पाहिला की म्हणून. मग काय झालं म्हटलं? मी तिला पिऊन टाकलं म्हणून. म्हणजे का माझ्या आश्रमला वाहून नेली, मी तिला पिऊन टाकला. ते म्हणतात नाही नाही परंतु मी ह्यासाठी तिला वरून एवढं तपस्या करून खाली आणलं तर माझे जे पूर्वज आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी. ते ऋषी मुनी सांगितलं ठीक आहे तू एवढं तपस्या केलास त्यासाठी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तिला काय करेन पुन्हा प्रकट करेन. म्हणून असं केलं आणि कानात गंगा आली परत आणि पुन्हा व्हायला लागली. हॅरी पॉटर पेक्षा जास्ती डोकं चक्की जाळ म्हणतात मराठी कोल्हापूरमध्ये. रामायण मध्ये कथा ऐकल्या ना किंवा भगवंताची लीला ऐकल्या असं वाटतंय की काय कानात गंगेला काढलं बाहेर. हो सत्य आहे. आणि त्या ऋषींचं नाव होतं जहानू, म्हणून गंगेचं एक नाव पडलं जहानवी. जहानवी जहानू ऋषींची कन्या. हा रामायण मधला शाप नव्हता किंवा हे नव्हता, बस कथा होती म्हणून सांगितलंय. आणि पुढचा जो शाप आहे रामायण मध्ये तो आहे अहिल्याचा, ज्याचा आपण आधीच चर्चा केली त्यामुळे ती आता परत सांगणार नाही. आणि त्याच्यानंतर जे शाप दिलेला आहे त्रिशंकू महाराजांना, त्रिशंकू महाराजांना. हे त्रिशंकू जे आहेत विश्वामित्र मुनी हे ब्रह्मऋषीपद प्राप्त करण्यासाठी तपस्या करत होते आणि तपस्या करत असताना दोन वेळा त्यांचा पराजय झाला. वशिष्ठ मुनींच्याकडनं त्यांना काम देणे पाहिजे होती राजा असताना, परंतु वशिष्ठी काम देणे दिली नाही. आणि मग झालं काय की विश्वामित्र मुनी जे आहेत त्यांना फार राग आला. म्हणजे आधी ते मुनी नव्हते, राजा होते, राजऋषी राजा होते. विश्वामित्र राजा जे आहेत त्यांना फार राग आला म्हणून पुन्हा तपस्या करण्यासाठी गेले आणि विशेष तपस्या करून त्यांनी काय केलं विशेष शक्ती मिळवली आणि त्या शक्तीच्या बलानं अस्त्र मिळवलं दिव्य अस्त्र आणि त्या अस्त्राच्या ताकदीनं वशिष्ठांच्यावर आक्रमण केलं. परंतु वशिष्ठ जे आहेत हे ब्राह्मण आहेत आणि क्षत्रियपेक्षा कधी पण ब्राह्मणाची ताकद जास्ती आहे. क्षत्रियाची ताकद इथं असते, क्षत्रियाची ताकद इथं असते आणि ब्राह्मणाची ताकद इथं असते. केवळ मंत्र उच्चारण केलं ना गायब. आणि मग वशिष्ठ जे आहेत ह्यांच्या समोर विश्वामित्र येतात आणि येऊन उभे राहून आपल्या दिव्यास्त्राचा प्रयोग करायला लागतात. आणि वशिष्ठ जे आहेत हे ब्राह्मण असतात, त्यांच्याकडे ब्रह्मदंड असतो त्यांचा, ते दंड घेऊन केवळ उभे राहतात आणि सगळं काम होऊन जात. विश्वामित्र मुनी असेच परास होतात, म्हणजे मुनी बनायच्या आधी पुन्हा तपस्या करायला लागतात. मग मेनका येते, मेनका तर तपस्या भंग करते. मग रंभा येते, रंभेला शाप देतात, जाळून टाकतात रंभेला. पुन्हा ज्या विश्वामित्र मुनी तपस्या करत असतात त्यावेळेला जेव्हा त्यांना ब्रह्म तेज प्राप्त व्हायच्या आधी महाराज त्रिशंकू जे आहेत जे प्रभू रामचंद्रांचे पूर्वज आहेत, हे महाराज त्रिशंकू ह्यांना एक विशेष यज्ञ करायची इच्छा असते. त्यासाठी ते सगळ्यांना विचारतात की कोण करू शकता काय, कोण करू शकता काय म्हणून. बऱ्याच ठिकाणी जाऊन येतात परंतु शक्य होत नाही आणि शेवटी ते जे वशिष्ठांचे पुत्र असतात त्यांच्याकडे जातात. आणि हे वशिष्ठचे जे पुत्र आहेत ते त्रिशंकू महाराज जे त्यांना सांगतात, म्हणजे असं शक्यच नाहीये. सदेह कोण, सदेह कोणी पण स्वर्गात जाऊ शकत नाही. त्रिशंकू महाराज म्हणतात परंतु मला ही हा यज्ञ असं यज्ञ करायचं ज्यामुळे मी सदेह स्वर्गात जाईन. म्हणजे शक्य नाही. मग वशिष्ठ जे पुत्र आहेत ना ते त्यांना शाप देतात की असा घोर विचार केला चांडाल बनाल, चांडाल बनाल. आणि त्रिशंकू महाराज राजा असतात आणि चांगले राजा असतात परंतु शापामुळे चांडाळ बनून फिरत असतात आणि अशा वेळेला त्यांचा संपर्क होतो विश्वामित्र मुनी. आणि विश्वामित्र मुनी सांगतात त्यांना की मी तुमच्यासाठी असा यज्ञ करेन म्हणून. आणि विश्वामित्र मुनी जे आहेत मग त्रिशंकू महाराजांना आपल्या तपस्येच्या शक्तीनं सदेह काय करतात स्वर्गात पाठवायचं उच्चारण करतात. आणि तसं व्हायला लागते. त्रिशंकू महाराज जे आहेत ते हळूहळू स्वर्गाच्या दिशेने जात होता, परंतु जेव्हा स्वर्गाच्या दारात येतात ना तेव्हा इंद्र जे आहेत इंद्र बघतात की कोणता चांडाला आत येतोय म्हणून. स्वर्गामध्ये? हा, असं कोण स्वर्गामध्ये येऊ शकते? त्रिशंकुमाराला काय सांगत ते कि म्हणे आता अशा स्थितीला प्राप्त होशील ना घर का ना घाट का, ढकलून जाता भार स्वर्गातन. आणि त्रिशंकु महाराज खाली येत असत, आणि खाली येत असताना ते विश्वामित्र मुनींना आवाहन करतात की मुनिवर बघा काय झालं म्हणून. आणि विश्वामित्र मुनी जे आहेत हे आपल्या तपस्या शक्तीनं उपस्वर्ग तयार करतात, आणखीन एक स्वर्ग तयार करतात, आणखीन एक स्वर्ग तयार करतात. आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट सगळे नुसता ऐकायचं, पण सत्य आहे सगळं, सगळं सत्य आहे. कुणाला पण संशय आला ना की हे सत्य आहे का नाही, तर नरक गती प्राप्त होऊ शकते. सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, काही ना शंका येऊन गेली पण असणार आता नाही, परंतु पुढची कथा पूर्ण ऐकल्यानंतर सगळ्याचा उद्धार होणार आहे. सगळे शाप ऐकल्यानंतर सगळ्याचा उद्धार होणार आहे, कारण ज्यांच्या ज्यांचे शाप आहेत सगळ्यांचा उद्धार झाला. ज्यांना शाप मिळाला त्यांचा उद्धार झाला, आपल्याला तर डायरेक्ट मिळाला नाहीये, पण तरी आपला पण उद्धार होणार. रामायण ऐकून, रामलीला ऐकून आपला पण उद्धार होणार. तर त्रिशंकु महाराजांची कथा झाली अशी. आणि पुढचा जो शापाचं वर्णन आहे तो रामायणामध्ये प्रभू रामचंद्र जे आहेत हे परत आले. हा मधला काळ फार सुंदर आहे, बालकांड मधला हा मधला भाग जो फार सुंदर आहे, जिथे प्रभू रामचंद्रचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर प्रभू रामचंद्र परत येतात, परत आले तर बरेच दिवस सुखाने चालतात. मग नंतर पुन्हा शापाची शंकाला सुरू. काय झालं म्हणजे महाराज दशरथ जे आहेत ना हे एकदा कौशल्याला सांगायला लागतात. जेव्हा प्रभू रामचंद्रांना वनवास होतो आणि भरतला राजा बनवण्यासाठी काही काही वरदान मागून घेते त्यांच्याकडनं, तेव्हा दशरथ महाराज जे आहेत हे कौशल्याला सांगतात की ऍक्च्युली हे माझ्याच कर्माचं फळ आहे, की फार पूर्वी एकदा मी शिकारीला गेलेला असताना मला शब्दभेदी बाण चालवायचं, शब्दभेदी शब्दभेदी बाण, समजतंय, शब्दला भेदणारा, म्हणजे केवळ शब्द ऐकायचं आणि शब्द कुठल्या बाजूने आले ना तिथं बाण चालवायचं आणि बाण जाऊन तिथं लागणार, शब्दभेदी. विशेष शब्दभेदी बाण. तर हे शब्दभेदी बाण चालवायचं मला वेळ लागला होता, आणि मी काय करायचो जंगलामध्ये जाऊन ना अशा ठिकाणी जिथं हाती किंवा एखादा वन्यजीव जे आहे हे पाणी पित असताना जे आवाज येतो ना त्याचा आवाज ऐकून काय करायचो त्या दिशेने मारतो. आणि एकदा मी असं गेलेले असताना मला अचानकच एखाद्या वन्यजीव पाणी पित आहे असं ध्वनी आला, आणि मी लगेच काय केलं शब्दभेदी बाण जे ते चढवलं आणि त्या दिशेनं बाण सोडलं. आणि जसा बाण सुटला काही क्षणातच त्या बाजूनं एका मनुष्याचं आर्त किंकाळी ऐकू आली मला, आणि ती किंकाळी ऐकल्यानंतर ज्या दिशेला मी बाण सोडला त्या दिशेला मी धावत गेलो, आणि तिथं मी पाहिलं की मुनिकुमार जे ते तिथं बाण लागून घायल झाले होते. आणि हे ऐकल्यानंतर मला एकदमच धक्का आला, हे बघितल्यानंतर मला एकदम धक्का झाला. मी लगेच ते बाण काढून त्यांना सांगायचा प्रयत्न केले कसं माझ्याकडे इच्छुक झाली, ते म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही आहे, परंतु मला एकच चिंता आहे की माझे वृद्ध आई बाबा जे आहेत जे आंधळे आहेत त्यांना मी तीर्थयात्रेसाठी घेऊन जाणार होतो, आता त्यांची तीर्थयात्रा पूर्ण होणार नाही याची मला चिंता आहे. आणि दशरथ महाराजांना चिंता व्हायला लागली की ब्राह्मणाला मारल्यामुळे ब्राह्महत्याचा पाप लागणार होता, परंतु श्रवण कुमार जे आहे श्रवण कुमारने सांगितलं मी ब्राह्मण नाही आहे म्हणून, मी ब्राह्मण नाही आहे. दशरथ महाराजांना वाटलं वा निदान ब्रह्महत्येच्या पापातनं वाचलो, ठीक आहे. मग त्यांना सांगितलं की मी काळजी घेईन तुमच्या आई वडिलांची म्हणून, आणि दशरथ महाराज पाणी घेऊन तहानलेल्या आई वडिलांसाठी श्रवणकुमारचे घेऊन गेले, आणि पाणी घेऊन गेले, आणि त्यांचे आई बाबा जे होते ना श्रवणकुमारचे त्यांना पण शब्द भेद ज्ञात होत, त्यांना पावलाचं चापवरना ओळखत होत की कोण आलाय म्हणून. आणि जसं दशरथ जवळ आले ना महाराज दशरथ त्याने ऐकलं आणि त्याने विचारलं म्हणजे कोण श्रवण का नाही. महाराज दशरथांना इतकं हे झालेलं की कसं सांगू हे ना काय झालंय माझ्याकडनं काय चूक झाली माझ्याकडनं. परंतु नंतर ते तहानलेले आई वडील जे आहेत त्यांना त्यांनी सांगितलं म्हटलं नाही मी अयोध्या नरेश आहे दशरथ. मग ते विचारले नाही आमचा मुलगा जो आहे इथंच पाणी आणायला गेलं यांच्यासाठी आम्हाला फार ताण लागले म्हणून. तर महाराज दशरथांना नाही, तो आता परत येणार नाही, कारण माझा बाण लागून ते मारले गेलेले आहेत. आई म्हटलं, म्हटलं तुम्ही कशाला त्याला बाण मारला, तो तर इतका चांगला हे होता असं. म्हटलं मग त्यांनी सांगितलं शब्दभेदी बाणाचं माझं हे होतं, त्यामुळं असं चूक झाली माझ्याकडं, तुम्ही मला क्षमा करा. तर त्यांनी महाराज दशरथांना शाप दिला की जसं आज आम्ही पुत्र शोकामध्ये शरीर सोडतोय ना, याचप्रमाणे तुम्हाला देखील पुत्र शोकामध्ये शरीर सोडायला लागेल. आणि त्या दिवशी रात्री हे कथा सांगितल्यानंतर महाराज दशरथ जे आहेत हे शरीर त्यागले. हे होता रामायणमधला पुढचा शाप. आणि त्याच्या पुढं जे आहे विराध नावाचा एक राक्षस होता. जेव्हा सीताचा अपहरण झाला, प्रभू रामचंद्र सीतेला शोधत फिरत होते, सॉरी सीताच्या अपहरणाच्या दिवशी प्रभू रामचंद्र चित्रकूट सोडून पुढं दंडाकारण्यामध्ये प्रवेश करत करत पुढं आलेले इथं नाशिक जवळ पंचवटी जवळ. आणि येत असताना प्रभू रामचंद्र विराध नावाचा एक राक्षसाने काय केलं, अचानक प्रकट झाला मोठाचा मोठा आणि सीतेचा आपल्या कब्जात येतं सीतेला. आणि लगेच सांगितलं बघा सगळे राक्षस असतात किंवा ज्यांचं पण द्वेष असते ना भक्तांच्या प्रती, त्यांचा विचार ह्या दृष्टीने चालतो पहिला ह्या दिशेनंच. त्यांनी सीतेला घेतलं आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जे आहेत हे वनवासामध्ये होते, वल्कल धारण केलेले, जटा बांधलेले. ते विराधने त्यांना विचारला प्रभू रामचंद्रांना, म्हटलं तुम्ही कोण आहे, दिसता तर साधू सर्ग, आणि साधू असताना एवढी सुंदर बैल ठेवायची काय आवश्यकता आहे, बरोबर. बाहेरचे पण लोकांना असं वाटतं, बरेच भक्त इस्कॉनमध्ये जे भक्त आहेत काही काही कारणाचं त्यांचं लग्न झाल्यानंतर समजा त्यांची पत्नी जर विदेशी असली, पत्नी जर विदेशी असेल आणि दिसायला सुंदर असेल तर नवीन कोण असेल ना, तर लगेच त्यांचा पहिला विचार हेच असतं, विराध वृत्ती, विराध सारखी बुद्धी. प्रभू रामचंद्रांना सांगतं विराध की कशाला अशी सुंदर स्त्री पाहिजे म्हणून, आता ही माझी बनणार आणि तुम्ही दोघांना तुम्हाला मारणार नाही, एरवी मारलं असतं मी, परंतु चांगली गिफ्ट दिल्यामुळे तुम्हाला मी तुम्ही निघून जाऊ शकतो. हा प्रभू रामचंद्रांना सांगतो की आणि प्रभू रामचंद्र जे आहेत हे लक्ष्मणला सांगतात की लक्ष्मण काहीतरी केलं पाहिजे. आणि लक्ष्मण एवढा म्हणायचा अवकाश वाटत बघ असत, आपकी आज्ञा सर आंखो पर. लगेचच लक्ष्मण जे आहेत हे बाण काढून मारायला सुरू करतात. परंतु विराध आहे ना ह्याला असं वरदान असतं की कुठल्याही अस्त्रानं तो मरणार नाही म्हणून, म्हणून ते बाण लागतात, बाण ते शरीरात बाहेर पडतात आणि येऊन पुढे पडतात, रक्तानं माखलेले असतात, परंतु विराधला काय होत नाही, विराधला काही होत नाही. मग प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघं पण काय करतात, भरपूर बाण मारतात असे. आणि त्या वरदानामध्ये एक विशेष हे असतं त्याला की कुठल्याही देवी दत्ताच्या हातामध्ये तुझा मृत्यू होणार नाही. आणि प्रभू रामचंद्र किंवा लक्ष्मण हे कुठल्याही देवी देवतामध्ये मोडत नाही, नाही जरी एखाद्या बाबाचं नाव रामदेव बाबा असेल ना, पण रामदेव नाही आहेत, राम भगवंत आहेत, राम हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, ते देव नाही आहे. म्हणजे देवी देवतापैकी 33 कोटी देवी देवतापैकी नाही आहेत, ते भगवंत आहेत, सर्वांचे स्वामी असं. आणि आता तर मूळ ह्या रूपामध्ये तर मनुष्य रूपामध्ये आले असत, त्यामुळे ते वरदानचं काय इथं पण इफेक्ट होणार नाही, कारण काय की देवी देवता नाहीच आहेत, मनुष्य रूपामध्ये आलेत आणि भगवंत पण आहेत, त्यामुळे काय होत आहे विराज जो आहे हा घायल होतो. आणि घायल होऊन मरायच्या आधी ना शरीर जे आहे बदलायच्या आधी प्रभू रामचंद्रांना सांगतो की कसं मला शाप मिळाला होता. बघा विराज सांगतो की मी तुंबूर नावाचा यक्ष होतो आणि मला कुबेरनी शाप दिला होता. कुबेरनी शाप दिला होता. एकदा मी कुबेरचं टिंगल करण्यासाठी असा विकराळ रूप घेतला आणि कुबेरला भीती घालायचा प्रयत्न केला मी असा मजा म्हणून. कधी कधी फार महाग पडते मजा, परंतु जर असं झालं काय हरकत नाही. राक्षस बनला, प्रभू रामचंद्र समोर आले, अरे समोर रामचंद्र दर्शन होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे. नाही मुद्दाम राक्षस बनायचं नाही असं पण दर्शन देतात ते. आपण नीट चांगले भक्त बनला तर पण दर्शन, राक्षस बनून दर्शन घ्यायला पाहिजे असं नाहीये. नाही जर राक्षस बनायचं असेल तर मग तसं पण दर्शन देतात. परंतु राक्षसला जेव्हा दर्शन देतात ना तेव्हा हातात धनुष्य बाण घेऊन आलेलं असं. आणि आता बघितलं तर आता कसे आहेत अशोक भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी. जर राक्षस बनून आले तर पुढं धनुष्य बाण काढतात. दोन्ही पण उपाय आहेत त्यांच्याकडे. लातो के भूत बातों से नाही मानते. मग कोण असं जर बनून आला तर मला ठीक आहे, तुझ्यासाठी ते पण औषध आहे. मग हा तुंबुरू जो कुबेरकडनं शाप मिळाला तो विराज झाला असं तो सांगतो की मला शाप मिळाला मला मी तुंबुरू झालो होतो म्हणून. आणि पुढे काय होतंय की प्रभू रामचंद्र जे आहेत हे पुढं वनामध्ये जेव्हा सीतेचा शोध घेत असतात त्यावेळा कबंद नावाचा एक राक्षस तो काय करतो, तो राम आणि लक्ष्मणला पकडून घेतो आणि त्याचे हात फार लांब असत. हात लांब सोडून तो काय करतो, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणला पकडतो. म्हटलं बरं झालं, फार दिवसांना भूक लागली होती. एका ठिकाणी पडतात त्याचा कबंदीचा चेहरा दिसत नव्हता, पूर्ण शरीर जे आहे पोटासारखंच होतं, खाजाड असणार भरपूर. बाकी काय दिसत, नुसतं पोट दिसत होतं, खाऊन खाऊन गट्ट झाला होता. तर हा कबंद जो आहे त्याला जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी त्याचे हात कापले तर त्यांनी सांगितलं की कसं मला हा शरीर प्राप्त झाला. रामायण मध्ये अरण्यकांड मध्ये जो 14वा सर्ग आहे ना त्या सर्गामध्ये हे सांगितलेलं आहे, ही कथा आहे. स्थूल शिर नावाचा एका ब्राह्मणाने मला शाप दिला होता म्हणून मी असं झालो. आणि पुढं जे शापाचं वर्णन आहे ते आहे इंद्रपुत्र वालीला मिळालेला शाप. आपल्याला माहिती आहे वालीची कथा. वाली इतका पराक्रमी असतो, इतका पराक्रमी असतो की रावण जेव्हा सगळ्यांना हरवत फिरत असतो ना, रावण सगळ्यांना हरवत असतो युद्धामध्ये रावण, त्यावेळेला वालीकडे येतो किशकिंदाला. किशकिंदा म्हणजे माहिती तुम्हाला कुठे आहे किशकिंदा? होसपेट, होसपेट, होसपेट हंपी आहे ना, हंपी. हा हंपी म्हणजे किशकिंदा, होसपेट किशकिंदा. तर तिथे येतो रावण आणि येऊन वालीला ललकारतो, म्हणजे आहे का घरी. ते म्हणतात पिक्चरचा डायलॉग असतो ना, मा का दूध पियाय तो महाराजा, असा वाली वालीला आवाज देतो. तेव्हा वालीच्या ह्याच्यात ना एक मंत्री येतो, सांगतो नाही वाचलास तू आता, ते घरी नाही येत, वाचलास ते घरी नाही येत, ते आपल्या साधना करण्यासाठी ते संध्या करतात ना, तीन संध्या, तिन्ही संध्याला एक एक समुद्र किनाऱ्याला जातात. हा आणि आता ते समुद्र किनाऱ्याला गेले म्हणून वाचलास, कारण वालीचा रेकॉर्ड असतो नॉकआउटचा, कोणी पुढे आला ना वालीचे जीवन गेलेलं नसतो आतापर्यंत. त्यामुळे रावण जो आहे, रावण समुद्र किनाऱ्यावर जातो, वाली तिथं संध्याकाळ आणि मागणं जातो आणि पूर्ण ताकदने वालीला मागणं मुक्का मारतो, जोरात मुक्का मारतो. वालीला मुंगी चावल्यासारखं पण वाटत नाही, कोणी तर प्रेमानं कुरवाळतं मागणं असं वाटतं, पाठ खाचते ना असं वाटतं वालीला. वाली हलत पण जागेवर ना, रावण वाटतो बाप रे मी दशग्रीव रावण आहे. म्हटलं कैलास तावचला होता, म्हटलं एवढं जोरानं प्रहार केला काय होत नाही, म्हटलं पुन्हा मारतो रावण जाऊन. तर वालीला जे संध्या करत असतात ना, संध्यामध्ये थोडस विघ्न येतं ना, म्हणजे मागणं कोणतर हे करत लागत नाही, परंतु तरी कळतं की मागणं कोणतर आलेलं आहे. मग वाली काय करतात, हात मागतात असं आणि घेतात रावणला आणि आपल्या कमरेला बांधून घेतात, कमरेला रावणला बांधून असं असं गाठ मारून बांधून घ्यास झालं. मग दुसरी संध्या करण्यासाठी दुसऱ्या समुद्राच्या किनारे रावणला घेऊन आणि हे सगळं झाल्यानंतर रावण जो आहे तो फार घाबरतो, बाप रे असा पराक्रमी व्यक्ती मी आधी बघितला नाही. म्हणा आपण मित्र बनलेला बरा, चांगला आहे ना. म्हणे ह्याच्याशी वाईट केलं तर ठोकून टाकणार आपल्याला. दोन दिलं म्हणजे 10 ते 10 डोके जे आहेत गिरगिर गिरगिर फिरायला लागतील. म्हणून काय मित्र म्हणतो रावण, संधी करतो मित्र म्हणून आपण. ठीक आहे वाले म्हणतो मला काय तुझ्याशी वैर नव्हतं असं, पण ठीक आहे मित्र म्हण. मग रावण निघून जातो. मग वालीला जेव्हा सुग्रीव सांगतात प्रभू रामचंद्रांना की वाली एवढा शक्तिशाली होता, असं केलं होतं त्यांनी, असा पराक्रम केला होता वालीने, म्हणा हे सगळं ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र वालीला सुग्रीला विचारतात की मग तुम्ही इथं का राहताय, म्हणून इथं वाली येत नाही काय म्हणून. भगवंताना काय माहिती नसतं, सगळं काय माहिती असतं भगवंताला, तरी भगवंत विचारतात मुद्दाम भक्ताला, सांग सांग काय झालं सांग बघूया. मग भक्त पण एकदम आनंदाने भगवंताना सांगतात काय झालं माहितीये का, एकदा वालीने दुंदुबी नावाच्या राक्षसाला मारला, हा सांडच्या रूपामध्ये आला होता. सांड माहितीये, सांड रेडा रेडा रेड्याच्या रूपामध्ये आला होता, मोठा रेडा सर्व. आणि वालीने काय केलं, हा दुंदुबीला उचलला असं आणि असं मुलं जसं फिरतात की खेळताना खेळणी असं जर फिरवलं आणि असं सोडलं त्याला वरती, आणि चुकून जाऊन तो दुंदुबी जे आहे ना जाऊन मातंग ऋषींच्या आश्रमवरती पडला. बघा काय पण टाकताना विचार केला पाहिजे कुठे टाकतं म्हणून. जरी आपला पराक्रम दाखवायचा असेल तरी पण विचार केला पाहिजे. वालीने टाकला आणि ते जाऊन दुंदुबीचं शरीर जे आहे ते मातंग ऋषींच्या आश्रम जवळ पडला आणि पडल्यानंतर ते सगळं जे मांस मिस होतं सगळं पडून सगळीकडे पडला आणि सगळं अपवित्र झालं. आणि मातंग ऋषी ध्यान करत होते, त्यांनी डोळा उघडला आणि बघितला की काहीतरी मृत शरीर पडलेलं आहे. लगेच त्याने शाप दिला, जेणी कोणी हे केलेलं ना तो ह्या परिसरामध्ये आला ना त्याचा मृत्यू होणार म्हणून. आणि वालीला हे माहिती होतं आणि सुग्रीला पण हे माहिती होतं, म्हणून सुग्रीला जेव्हा राज्यातून तडीपार केला वालीने जबरदस्ती ना, सुग्री इथं राहत होते येऊन, कारण त्याला माहिती होतं वाली शापामुळे इथे येणार नाही, सेफ प्लेस. प्रभू रामचंद्रांना सांग सुग्रीव की म्हणून मी इथं राहतो, म्हणून आपले जे 5-6 मंत्री आहेत त्यांच्यावर मी इथं राहतो, कारण वाली शापामुळे इथे येत नाही. पुढं एक शाप नाहीये तो शापा समान आहे. आपल्याला सगळ्यांना जटायू माहिती आहे, जटायू प्रभू रामचंद्रांचे विशेष भक्त आहेत. जटायू हे पक्षीच्या रूपामध्ये होते, पक्षीच्या रूपामध्ये होते. आणि हे जे जटायू आहेत ह्यांचे भाऊ आहेत सांपती. हे सांपती जे आहेत हे कथा सांगतायत, जेव्हा सगळे वानर सीतेचा शोध घेण्यासाठी दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर येतात ना, तिथं सांपती बसलेले असतात समुद्र किनाऱ्यावर. आणि ते सांगतात की वा माझे पंख जळलेले आहेत, पण जळलेले पंख असले देखील तरी भगवंत माझ्यावर कृपाळू आहेत की माझा भक्ष्य जे आहे माझ्या समोरच आलेला आहे. होतंय काय की सगळे वानर जे आहेत ते ठरवतात की आता जर आपण सीतेचा शोध घेतला नाही ना तर परत जाऊन सुग्रीला तोंड कसं दाखवणार, आणि तोंड दाखवलं तरी सुग्रीला आपलं तोंड ठेवेल याची गॅरंटी काय. रागानं जर सुग्रीने काय केलं की म्हणजे एवढं पण करू शकत नाही म्हणून काहीतरी केलं तर काय करायचं, त्याच्यावर आपण एक काम करूया आपण उपवास करू इथंच मरूया असा जोरात बोलत असत. आणि संपत्ती वरती बसून हे ऐकत असतो, म्हणतो वा उपवास करून एक एक मरायला लागले तर बरं आहे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कारण माझा उपवास नाहीये. संपत्तीचा उपवास नसतो ना, तो विचार करतो की हे मेले तर बरं आहे म्हणून. परंतु बोलता बोलता त्यातले एक जे आहेत ना ते उच्चार करतात की ह्याच्यानंतर तो जटायू बरा होता ज्याने रामाच्या सेवेमध्ये आपले प्राण त्यागले. आणि जटायूचं नाव ऐकल्यानंतर संपत्ती लगे जटायू जटायूला काय झालं म्हणून, जटायू मारला गेला तुम्हाला माहिती नाही, मला वर्ण जरा खाली घ्या म्हणतात. लगेच वानर त्यांना वर्ण खाली घेतात डोंगरावरनं आणि त्यांना सांगतात जटायू मारला गेला रावण सीतेचं अपहरण करून जाताना जटायू मारला गेला. हा मग ते कथा सांगतात की कसं आम्ही दोघं भाऊ जे आहे ना कसं उत्पन्न झालो ही कथा सांगतात. आणि कथेमध्ये सांगतात की एकदा आम्ही दोघांची शरत लागली, आम्ही ठरवलं की सूर्य उगवल्यापासून सूर्य अस्त होईपर्यंत आपण काय करायचं सूर्याला जाऊन दर्शन घेऊन यायचं सूर्यदेवाचं जाऊन जवळ ना. मग दोघं उडतात आणि दोघंही जातात सूर्याच्या जवळ आणि सूर्याच्या जवळ जातात आणि कसं बसं संपत्ती जी आहेत ते आपले डोळे हे करून करून सूर्याचं दर्शन होतात, पण दर्शन झाल्यानंतर काय होतात ते खाली पडायला लागतात, आणि पडत असताना जटायू जो आहे तो आधी पडायला लागतो खाली वरना, आणि पडायला लागल्यामुळं संपत्ती जी आहे जटायूचं रक्षण करण्यासाठी आपले पंख जे आहेत त्याच्या भोवती घालतात, आणि त्याच्यामुळं त्यांचे पंख जळले जातात. हे शाप नाही आहे, शाप नसतंय, परंतु ह्या लीलेमध्ये असंच वर्णन आहे की त्यांचे पंख जे आहेत ते जळले जातात. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते संपत्ती जे आहेत हा हे गरुडच्या जातीचे आहेत, त्यामुळं दूरदृष्टी असते फार हा, म्हणून ते तिथं बसून ना बघतात आणि सांगतात की इथून लांब मला लंकापुरी दिसते आणि तिथं कोणीतरी अशी एक असेल असं वाटतंय दिसतंय, रावण इथून गेला होता म्हणून सांग, मी बघितलं होतं. हा रामाची सेवा केल्यामुळं लगेच त्यांना पुन्हा नवीन पंख येतात, आणि ते पंख आल्यानंतर ते काय करतात आपल्या भावाला जलांजली देतात आणि उडून निघून जातात. आणि याच्या पुढं जे शाप आहे हा मग मध्ये बराच काळ पुन्हा शाप नाही येत, रामायण मध्ये बराच काळामध्ये शाप नाही येत, पुन्हा शापाची शर्कळा सुरू होते जेव्हा हनुमानजी लंकेला पोहोचतात. हनुमानजी लंकेला पोहोचतात आणि लंकेला पोहोचल्यानंतर हनुमानजी जे आहेत हे लंकेत प्रवेश करणार असतात, आणि जसं हनुमानजी लंकेत जायला लागतात ते बघतात की एक अकराळ विक्राळ अशी राक्षसी पुढे येते आणि सांगते हा 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 मी असताना तू लंकेत जाऊ शकणार नाही म्हणून. तर हनुमानजी भक्ताने विचारलं म्हणजे तू कोण आहेस, म्हणा मी लंकिनी आहे, ही लंका नगरीची मी रक्षण करणारी आहे लंकिनी. अच्छा हनुमानजी म्हणतात परंतु मी प्रभू रामचंद्र तर सेवक आहे आणि मी सीतेला शोधण्यासाठी, ते काय पण मला सांगू नकोस, मी जीवित असेस पण तू आज जाऊ शकत नाहीस. हनुमानजी म्हणतात अरे वाटलं बाई आहे म्हणून दया करायची जरा, राक्षसी आहे ना आणि हनुमानजी ब्रह्मचारी आहेत, कशाला काय हे करायचं तोंड लागायचं या राक्षसीच्या म्हणून काय म्हणत नाही. पण पुन्हा पुन्हा ती नाही सोडत म्हटल्यानंतर ना हनुमानजी एक डाव्या हाताने गालावर देत होते आणि हनुमानजीचं आपल्याला माहिती आहे, हनुमानजीचं आपल्याला माहिती आहे जर पडलं चुकून दिवसात चांदण्या दिसतील आणि लंकिनीला पण सगळे चांदण्या दिसायला लागले, चक्कर आली लंकिनीला आणि चक्कर येऊन पडली खाली मग हनुमानजीला वाईट वाटलं, अरे आणखीन जरा हळू मारायला पाहिजे होतं, आणखीन जरा हळू मारायला पाहिजे होतं, किती पण केलं तर बाई आहे राक्षसी बाई आहे. मग ती उठते आणि सांगते परंतु मला काही वाईट वाटलं नाही, म्हटलं फक्त लागला जोर हा नक्की लागला, परंतु हे मला शाप मिळाला होता, मला शाप मिळाला होता की मी अशी राक्षसी बनून येईन इथं लंकेला, ब्रह्मदेवाने मला शाप दिला. आणि त्यामुळे काय झालं की शाप असा होता आणि मी विचारलं असताना त्यांनी सांगितलं उपशाप कधी होईल की जेव्हा एखादा वानर येईल आणि तो वानर येऊन तुला जेव्हा थोबाडीत मारेल ना तुझ्या तेव्हा समजायचं की लंकाला सोडण्याची वेळ आलेली आहे तुझी, म्हणजे खतरे की घंटी. हा वानर येऊन येऊन गेल्यानंतर काही महिन्यातच किंवा वर्षातच लंका जी आहे ती सर्व जेवढे लोक आहेत त्याच्या सकट नाश पावणार आहे हे समजून घ्यायचं. आणि आता मला कळलं की ते वानर तुम्हीच आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देते यशस्वी भव, ज्यासाठी आला ना ते यशस्वी होऊ द्या. हनुमानजी प्रणाम करतात आणि आज जातात लंकेमध्ये. आणि पुढचा जो शाप आहे तो आपल्या कथेच्या विलनला मिळालेला आहे. आपल्या कथेचा विलन कोण आहे असा नाही, आपल्या कथेचं विलन आहे श्रीमान रावण. अरे रावण म्हणजे साधा नाही आहे, राक्षस राज दैत्यराज रावण. हा रावण जो आहे, रावण जेव्हा सीतेला रोज जाऊन सांगत असतो की कृपया करून तू माझी पत्नी बन, कृपया करून तू माझी पत्नी बन, तुला एवढा मी सुख देईन तू कल्पना करू शकणार नाही असं सांग असुरत. परंतु सीता काय मानत नसते. त्यामुळे रावण ह्याला महापार्श्व नावाचा तिथे एक मंत्री असो तो सल्ला देतो की रावण बघ तुला तसं पण तिचं सुख घ्यायचं ना, मग तू तिच्यावर बलात्कार कर म्हणून सांग, तू सीतेवर बलात्कार कर म्हणून सांग. रावणला फार आनंद होतो, तो म्हणतो की तू माझा मित्र आहेस म्हणून मला असा चांगला सल्ला देतोस तू. परंतु तुला मी एक कथा सांगतो, एक का मी असं करू शकत नाही, कारण पूर्वी एकदा मी आकाश मार्गाने आपल्या रथात जात होतो आणि जात असताना पुंजिका स्थला नावाची एक अप्सरा जी आहे ती ब्रह्मलोकामध्ये काहीतरी कार्यक्रमानिमित्त जात होती आणि ही पुंजिका स्थला जी आहे हिनं मला पाहिलं. मला पाहिल्यानंतर ती एवढी घाबरली की ती ढगांच्या मागाने लपत लपत जायला लागली. परंतु मी पण साधारण नाही आहे, माझं नाव आहे रावण, मी तिला बरोबर गाठलं आणि मी तिच्यावर बलात्कार केला आणि ती नंतर ब्रह्मलोकामध्ये गेले आणि गेल्या गेल्या ब्रह्मदेवाने तिला विचारलं अशी तुझी गती कशी झाली म्हणून. मग तिनं सांगितलं की दशग्रीवनी माझ्यावर बलात्कार केला आणि ब्रह्मदेवानी मला शाप दिला की जबरदस्ती जर कुठल्याही स्त्रीला तू सुख घ्यायचा प्रयत्न करशील, स्त्री सुख घ्यायचा प्रयत्न करशील शरीर असं, तर तुझं 100 तुकडे होतील शरीराचे, डोक्याचे 10 असतात, 10 × 10 एकेकाचे 10 पण झाले तर बस. म्हणून रावण म्हणतो की मी असं जबरदस्ती करू शकत नाही तर आतापर्यंत मी राहिलोच नसतो. कारण रावण राक्षसाचे 2 कमजोरे असतात, सुरा आणि सुंदरी. सुरा आणि सुंदरी, सुरा म्हणजे नशा आणि सुंदरी हे त्यांच्या कमजोरी असतात. म्हणून आपण ऐकतो अनेक वेळेला जेव्हा राक्षसाला हे करायचं असते ना तेव्हा काय करतात, सुंदरीच्या मागा लागतात. आणि रावणचं पण एक कमजोर, सगळ्या राक्षसांचं एक कमजोरी असत. मग रावण सांगतो की मला त्या वेळा ब्रह्मदेवांकडनं असं शाप मिळालं होतं आणि पुढं पुन्हा रावणची हॅट्रिक आहे. रावणची हॅट्रिक आहे, त्याला 1 अधिक शाप मिळालेले आहेत, त्यामुळे त्याची हॅट्रिक आहे. तर रावण जो आहे हा कैलास पर्वतावर येतो एकदा आणि कैलास पर्वतावर आल्यावर तो म्हणतो की मला कैलासचं भ्रमण करायचं. तर नंदीश्वर जे आहेत, नंदी हे एका वानरच्या रूपामध्ये पुढे येतात आणि रावणला सांगतात की रावण हे शिवजींची पावन भूमी आहे, तू इथं येऊन तुझं मनमानी करू शकणार नाहीस म्हणून. रावण म्हणतो की मला कोणच थांब म्हणून सांगत नाही म्हणून, मला कोणच थांब म्हणून सांगत नाही, मला कोणी थांबू शकत नाही आणि कोण थांब म्हणून सांगत नाही मला, त्यामुळे मी जाणारच म्हणून. मग नंदीश्वर रावणला शाप देतात. कळले, आधी रावण जेव्हा नंदीश्वरला वानरच्या रूपामध्ये बघतो ना तेव्हा त्यांना त्याला बघून हसतो असं माकड असं. मग रावणला नंदीश्वर शाप देतात की माझं असं रूप बघून तू मला माझ्यावर हसतास ना, माझ्यासारखे रूपवालेच तुझ्या लंकेचा नाश करण्यासाठी कारणीभूत बनतील म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्र वानर सेना कशाला घेऊन जातात माहिती आहे, कारण त्यांना माहिती असतं की रावणला असा शाप मिळालेला आहे आणि तो शाप पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि एवढे सगळे जे देवी देवता आहेत जे वानरच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत त्यांना सेवा करायची इच्छा पण आहे आपली, दोन्ही काम होणार यासाठी प्रभू रामचंद्र त्यांना घेऊन जातो. रावण हा इतका स्त्री लंपट असतो की सर्व जे देवी देवता आहेत ना त्यांची जे कन्या असतात कुमारी मुली असतात सगळ्यांना पळून आणलेला असतो रावण. आणि सर्व हे देवकन्या जे आहेत ना हे देवकन्या हे सगळे रावणला शाप देतात. तू असा आम्हाला त्रास दिला ना, त्यामुळं एक स्त्री तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. हॅट्रिक झाली रावणची, तीन इथंच झाले, परत इथे एवढंच नाहीये, अजून आहेत. रावण एकदम कलाकार माणूस आहे, एकदम सहज सहज असा हार पत्करणारा व्यक्ती नाहीये. तसं तसं त्याला बनवलंय मुद्दाम, त्याला असं भगवंताने मुद्दाम त्याला शक्ती दिली आहे असं बनण्यासाठी. पुढं जे शाप आहे ते वेदवतीचं आहे. वेदवती ही ऋषी कन्या असते आणि तिच्या वडिलांनी तिला सांगितलं असतं की तपस्या जर केलीस ना तर तुला विष्णुपती म्हणून मिळतील म्हणून म्हणून ती तपस्या करत. आणि आपण समजू शकतो, एक तरुण सुंदर मुलगी जर तपस्या करायला बसली तिची जटा वाढलेली असते, परंतु आहे ती सुंदर दिसायला मुळात. त्यामुळं रावण जेव्हा जात असत ना तो बघतो एकदम, आणि तिला बघतो आणि बघितल्या बघता रावण आंखो ही आंखो में, रावण बघतो तिच्याकडं आणि बघितल्यानंतर एकदम घायल होतो काम वासनेनं. आणि रावण तिला बघतो आणि तिच्याकडे बघून सांगतो की म्हटलं म्हटलं अरे म्हटलं तिचं सौंदर्य तर वर्णन करतो रावण, किती तू सुंदर आहेस आणि काय हाल केला असेल, काय हालत केली आपली, असं का तपस्या करतेस, मैं हूं ना, मी आहे की मी आहे, मी दशग्रीव रावण, तू माझी पत्नी बन, मी तुला इतका सुख देईन इतका सुख देईन. ही वेदवती हे सगळं ऐकल्यानंतर सांगते मला मी आधीच ठरवले की मी विष्णूनाच आपले पती म्हणून स्वीकार करणार आहे. रावण हसून म्हणतो विष्णू तो तर मला घाबरून कुठे तर लपून बसला असणार होता. जेव्हा विनाश काले विपरीत बुद्धी, विनाश जवळ येतो ना तर बुद्धी विपरीत चालायला लागते. मग वेदवतीला रावण म्हणतो एक तर तू स्वेच्छेनं माझी पत्नी बन नाही तर मी तुझ्यावर जबरदस्ती करणार. तर वेदवती म्हणते म्हणजे तू असं करू शकणार नाहीस. रावण काय करतो मी दाखवतो तुला म्हणतो आणि तिचे केस पकडतो, जटा झालेले केस असतात ते पकडतो असं. आणि वेदवती आहे ना ती आपला हात असा फिरवते केसावर असं आणि केस कापले जातात आणि रावणचा तोल जातो. रावण बघतो की म्हणतो अरे बापरे थोडं डेंजर आहे, बाकीच्या सारखं एकदम सोपं नाही असणार, इथं थोडी तपस्या करावी लागणार. मग तो तिला पुन्हा सांगतो पुन्हा तुला संधी देतो ऐक, जर ऐकलीस तर बरं आहे तुझा उद्धार होईल. ती म्हणते नाही मी ठरवलंय, परंतु काय झालंय तू काम वाचते ना माझ्याकडे बघितलंस ना त्यामुळं आता मला हे शरीर नको झालंय, आता मला हे शरीर नको झालंय, मी माझं शरीर आहे असंच त्यागणार आहे. परंतु पुढच्या जन्मी मी नक्की तुझ्या मृत्यूचं कारण बनून येणार आहे पुन्हा. होतंय काय की जेव्हा प्रभू रामचंद्र हे अयोध्या सोडून लंकेला म्हणजे अयोध्या सोडून बाहेर येतात वनवासाला, तेव्हा अग्निदेव जे आहेत ना अग्निदेवनी जी ओरिजिनल सीता आहे ना तिला घेऊन ह्या वेदवतीला सीतेच्या रूपामध्ये पाठवलेलं असतं. पुढं रावण जिला घेऊन जातो ना ती वेदवती असते, ती सीता नसते. सीता सारखीच सेम दिसणारी वेदवती तिला रावण घेऊन जातो, म्हणजे थोडक्यात रावण आपल्या मृत्यूला आपल्या घरी आणून ठेवतो. जसं अनेक लोक करतात माहितीये, आपण त्यांना सांगितलं नशापान करू नका, सिगरेट ओढू नका, गुटखा खाऊ नका, चांगला नाहीये, तेव्हा नाही 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 ते गुटख्याला आपल्या हृदयाजवळ ठेवतात, आपल्या मृत्यूला काय करतात आपल्या जवळ ठेवतात एकदम. विनाशकाले विपरीत बुद्धी, बुद्धी समजत नाही लक्षात येत नाही. मग तसं रावण जो आहे हा सीतेला मायावी सीता ही वेदवती जी आहे तिला आणून आपल्या घरी ठेवला आणि रोज तिला सांगतो की माझी बनणार का नाही, ती म्हणते नाही वाटत बघते मी म्हणून मी इथं राहिली आहे म्हणून मी इथं राहिली. आणि मग हा रावण जो आहे हे सगळं रावण मारला जातो. मग नंतर सुंदर असं रामायणामध्ये विशेष असं एक कांड आहे त्यामध्ये सगळं झाल्यानंतर पूर्व इतिहास पुन्हा सांगितलेला आहे काही आणि त्यामध्ये पण काही शाप आहेत अनेक आहेत त्यामध्ये पण सगळे काढणं शक्यत नाहीये पण त्यात काही शाप आहेत आणि एक शाप आहे त्यातला आपले सगळे बाल गोपालांचे हिरोच सगळे बाल गोपालांचे हिरो कोण आहेत हनुमानजींना पण शाप मिळालेला हनुमानजींना पण शाप मिळाला हनुमानजींना काय शाप मिळाला हनुमानजींना जेव्हा सर्व देवी देवतांनी वरदान दिलं ना वायूचा पुत्र असल्यामुळं इंद्रने त्यांना मारला ते पडले हनुवटी तुटली नंतर हनुमान नाव पडलं त्यांना बरीच मोठी कथा आहे ती ती कथा सांगण्यासाठी पुन्हा हनुमान जयंतीला आपण बोलूया कधीतरी तर मग हनुमानजी जे आहेत यांना इतका लहानच होते ना आणि वानर स्वभावना उच्चृंखल होते मग काय केलं भरपूर ऋषीमुनींना त्रास द्यायला लागले भरपूर ऋषीमुनींना त्रास द्यायला लागले आणि सर्व ऋषीमुनींनी त्यांना शाप दिला कि म्हणजे ज्या ताकदाचे बलावर ज्या वरदानाच्या बलावर तू एवढं हे करतोस ना त्या सर्व शक्तींचा तुला विसर पडेल असा शाप दिलेलास आणि नंतर सांगतात ते की जेव्हा कोणी तुला बाहेरच्या व्यक्ती स्मरण करून देईल ना तुझ्याकडे हे सगळे शक्ती आहेत म्हणून पुन्हा तुझ्या शक्ती परत येतील कारण हे ऋषीमुनी पण शाप दिले पण त्यांना माहिती होता की हनुमानजीचा पुढे रोल आहे त्यांना लंकेला जायचं जर त्यांना आठवण आली नाही मी हनुमान आहे म्हणजे काय होणार ते असे बसणार हेच एक कारण आहे की हनुमानजी वालीला मारत नाहीत नाहीतर हनुमानजी वालीला मारले असते बघा रामाने कुठंकडं कसं कसं व्यवस्था करून ठेवलेली आहे कारण वालीचा वध रामाच्या हातानं व्हायचं आहे जर हनुमानजी सुग्रीवचे मित्र आहेत जर हनुमानजीला आधीच लक्षात आलं असतं ना की मी हनुमान आहे म्हणून तर वालीचं नॉकआउट केले असते कसली सुंदर कथा आहे इतकं सुंदर रचना अजून तर मी कधी ऐकली नाही किंवा बघितली नाही किंवा मला माहितीये की कोण करू पण शकणार नाही अशी रचना मग हनुमानजीना शाप मिळतो आणि जांबवन जे आहेत हे लंकेला उडी मारत असताना हनुमानजीना आठवण करून देतात की आपल्यामध्ये एक व्यक्ती आहे जो नक्कीच लंकेला उडी मारून जाऊ शकतो 100 योजन म्हणजे 800 मैल लांब उडी मारू शकतो सगळे एकमेकांकडे बघायला लागतात कोण आहे तो मग जांबवन सांगतात केसरी नंदन हनुमान हनुमानजी म्हणतात मी मग जामवन त्यांना त्यांची जन्मची कथा सांगतात कसं तुमचा जन्म झाला आणि कसं तुम्हाला वरदान मिळाले होते आणि कसं तुम्हाला शाप मिळाला तर त्यामुळे तो विसर पडला आणि जसं जामवन एवढं सांगतात ना हनुमान खरंच काय हे सगळं शक्ती आहेत माझ्याकडं बघूया मोठं होऊन बघतो जरा म्हणतात आणि मग एकदम उंच मोठे होतास आणि मग उडी मारतात जय श्रीराम लंकेला जाण्यासाठी कुठला पण यात्रा जर सफल करायची असेल ना तर रामाचं नाव घेऊन सुरू केली पाहिजे जसं लंकाला जाताना हनुमानजींनी केली होती जय श्रीराम म्हटल्याने उडी मारली आणि त्याच्या पुढे जे शाप आहे तो आहे आपल्या हिरोला मिळालेला शाप हिरो कोण आहेत रामचंद्राचे ओरिजिन प्रभू रामचंद्र हे अवतार आहेत विष्णू जसं लोकांना माहिती आहे त्यांच्याप्रमाणे भृगु ऋषी एकदा काय होते दैत्य असतात ना सगळे दैत्य हे सगळे दैत्य म्हणजे राक्षस सगळे राक्षस हे ना भगवंतांची आणि देवतांची भीती होते म्हणून ते काय करतात भृगु ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांच्या पत्नीचा आश्रय घेतात सर्व राक्षस आणि सर्व राक्षस तिथे आल्यामुळं विष्णूला जाऊन सगळं देवते बघा हे सगळे जाऊन तिथे लपून बसतात आणि ते ब्राह्मण आहेत काय करायचं तर मग भगवान विष्णू जे आहेत आपलं चक्र सोडून भृगूंची पत्नी जी आहे तिला मारतात आणि भृगूंना जेव्हा कळते ना की असं आपल्या पत्नीला मारलंय तर भृगु मुनी जे आहेत हे भगवंतांना शाप देतात फार कठोर लीला आहे जसं जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना जरा नावाचा जो पारधी असतो तो बाण मारतो आणि भगवंतांच्या पायाला लागतंय ना बाण बाण लागल्यानंतर काय होतंय भगवंत स्वधामाला निघून जातात भगवान श्रीकृष्ण मग जरा जो आहे ना जरा येतो आणि जरा म्हणतो की मला वाटलं हरी नव्हतं म्हणून, तुमचं पाय जे आहे इतकं गोड हरींच्या तोंडासारखं दिसतं, मी हरीने समजून मारला म्हणून. आणि जरा भगवंताकडे प्रार्थना करायला लागतो, म्हणतो हे काय भगवंत, आता नाही काय काळजी करू नको, अरे ही माझा योजना होती की मला परत आपल्या धामाला जायचं होतं म्हणून मी अशी लीला केली. परंतु जरा म्हणतो की अशी तुम्ही लीला केली प्रभू, परंतु सगळे कायम माझ्या नावानं खडे फोडणार ना की ह्यानी भगवंतांना मारलं म्हणून, ह्यानी भगवंतांना मारा, ही तुमची लीला आहे, भगवंतांना मारणं शक्य नाहीये. परंतु तुम्ही असं लीला केल्यामुळं लोक कायम माझ्या नावानं हे करणार ना की ह्यानी भगवंतांना मारलं. भृगू ऋषी भगवंतांना शाप देता विष्णून की जसा मला पत्नी शोक झालाय ना असं तुम्हाला देखील एक रूप घ्यायला लागेल ज्यामध्ये तुम्हाला स्त्री शोक होईल, म्हणून आपल्या पत्नीचा शोक होईल किंवा विरह होईल. ऍक्च्युली कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, ऍक्च्युली ते बंगालीमध्ये गिदाड म्हणतात, गिदाड, गिदाड म्हणजे गिद्ध, मोठा पक्षी आहे, घारीच्या जातीचं, गरुडच्या जातीचे पक्षी आहे. तर ते पक्षी वरण फिरत असताना ना उडत असताना खालती बघताना सांगतात सगळे गायी मेले तर केवढं बरं होईल, सगळे गायी मेले तर किती बरं होईल, म्हणून सगळे गायी मरत नाही खाली. तसं काळ्याच्या शापानं गाय मरत नाही. भृगुमुनी शाप दिले म्हणून भगवंतांना लागायला पाहिजे असं नाहीये ते शाप, कारण भगवंत सर्व शापांच्या पलीकडे आहे. जसं गांधारींनी शाप दिला होता, गांधारींनी श्रीकृष्णाला शाप दिला होता काय होणार म्हणून, पारदेच्या हाताने मृत्यू होणार म्हणून. हा काय होणार, तुमच्या कुळाचा नाश होणार. जसं तुम्ही माझ्या संपूर्ण 100 मुलांचा मृत्यूसाठी कारणीभूत म्हणणार तसं तुमच्या सर्वांच्या याच्यासाठी म्हणा सगळ्या कुळाचा नाश होणार तुमचं. परत काळाच्या शापानं गाय मरत नाही. भगवंतांना जेव्हा शाप देतात ना भृगु ऋषी तेव्हा भगवंत हात जोडून सांगतात की मी हे शाप स्वीकार करतो कारण मला पुढा एक असं स्क्रिप्ट मिळालंय चांगलं, एक चांगली स्क्रिप्ट मिळाले, मला ही लीला करायची आहे त्यामुळं मी हा शाप स्वीकार करतो म्हणून तो शाप लागू पडला. नाहीतर भगवंतांना कुठला शाप लागू पडत नाही. नाहीतर बरेच आजकालचे पण जे नास्तिक लोक असतात ना शाप देतात भगवंत मेले म्हणून, भगवंत मेले म्हणून, परमेश्वराला रिटायर करा, बरेच लोक असं शाप देत असत. ताकद तर नाहीये काय करायची, पेननं शाप देतात, पेननं लिहून पेपरमध्ये लेख लिहितात परमेश्वरला रिटायर करा, परमेश्वरला मारा, मेला नाहीये परमेश्वर. परंतु असं काळ्याच्या शापानं काय म्हणत नाही, भगवंताला काय फरक पडत. असे अनेक आले आणि असे अनेक गेले. एक म्हण आहे, द डॉग्स विल बार्क अँड द कॅरॅवान पासस. कुत्रा भुंकत राहतो आणि हाती बाजूने चालत राहतो, हातीला काय फरक पडत नाही. कुत्रा भुंकला म्हणून हाती म्हणत नाही, हातीला काही फरक पडत नाही कुत्रा भुंकला. भगवंताना काय फरक पडतो कोण शाप दिला. परंतु भगवंतांना ही लीला करायची आहे, भगवंताला चांगला स्क्रिप्ट आहे, आपल्या स्टोरीमध्ये फिट होते बरोबर. रामायण पुढे घडलं आणि पुढे अनेक शाप आहेत. प्रभू रामचंद्र स्वतः काही शापाचं वर्णन करतात की जे आलेलं आहे आपल्याला पण माहिती आहे. महाराज नृगला जे मिळालेलं शाप आहे की तुम्ही पाल बनणार म्हणून, त्या शापाचं प्रभू रामचंद्र रामायणमध्ये शेवटी वर्णन करतात. आणि पुन्हा महाराज निमी आणि वशिष्ठ हे कसं एकमेकाला शाप देतात आणि दोघं पण मृत्यू पावतात आणि पुन्हा वशिष्ठ जे आहेत ते पुन्हा प्रकट होतात कसं, ह्याचं वर्णन केलेलं आहे. हे पण शाप दिले जसं एकमेकाला. आणि परत उर्वशी जी आहे हिला शाप मिळालेला असतो तिच्या मित्राकडनं, त्याचं वर्णन केलेलं आहे रामायणमध्ये. आपला विषय नाही आजचा त्यामुळे बोलणार नाही त्या विषयी. आणि नंतर शुक्राचार्य जे आहेत शुक्राचार्यांनी ययातीला शाप दिलेला असतो त्याचं वर्णन आहे रामायणमध्ये. आणि हा ययातीला दिलेला जो शाप आहे ना हा किंबहुना माझ्या वाचनाप्रमाणे रामायणमधला शेवटचा शाप आहे. तुमचा पण शाप संपला, आता 1.5 तास बसून ऐकायला लागला शाप मुक्त झाला नाही, अजून 1-2 मिनिटं बसायला लागेल. माझा विषय शाप नव्हता आजचा, विषय आहे की की हे सर्व शाप जे आहेत हे शाप आहेत का. समजा तुमच्यापैकी कुणाला जर शाप दिला असं की दगड बनाल आणि मग काय होईल, पुढच्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र येतील आणि त्यांचा चरणस्पर्श होईल आणि त्यांचा चरणस्पर्श झाल्यामुळे तुमचा उद्धार होईल. तर किती लोकांची तयारी आहे असा शाप स्वीकार करायची, ह्याला थोडी बुद्धी लागते असा शाप स्वीकार करण्यासाठी. हा म्हणून आधी कथा सांगितली सगळी. बघा आपल्याला माहिती आहे असं आपल्या प्रयत्नानं प्रभू रामचंद्रचे दर्शन होणार का आपल्याला माहिती नाहीये. प्रभू रामचंद्रचे दर्शन होणार काय आपल्याला माहिती नाहीये. हा परंतु अहिल्याला गॅरंटी होती, अहिल्याला गॅरंटी होती की त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र येणार आणि त्यांचे चरणस्पर्श झाल्यावर आपला उद्धार होणार. मी तर म्हणतो चरणस्पर्श व्हायची पण आवश्यकता नाहीये रामचंद्रांची. केवळ रामचंद्र बाजूला चालत गेले आणि त्याच्या चरणाला लागलेली धूळ पण उडून जर अयोध्येच्या अहिल्याच्या दगडरूपी शरीरावर पडले असते ना तरी अहिल्याचा उद्धार झाला असता. जसं रावणला एवढे शाप मिळाले, रावणला एवढे शाप मिळाले, परंतु रावणला हा सौभाग्य पण प्राप्त झाला रामाचे दर्शन घ्यायचे. आपल्यापैकी ते कुणाला नाहीये सध्या तरी, सद्यस्थितीमध्ये आपल्याला असं वरदान मिळालं नाहीये. किंबहुना आपण पण असंच शापित राहिलो असतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, असं पुन्हा पुन्हा जन्म घेतला असता, अनेक रूप घेतले असते, अनेक शरीर घेतले असते, तरी आपला उद्धार झाला नसता. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू प्रकट झाले आणि चैतन्य महाप्रभू गोलगिर प्रेमधन हरिनाम संकीर्तन म्हटलं माहिती आहे रामाच्या दर्शन इतकं सहज नाहीये. म्हणून राम नामाला घेऊन आले. कौशल्य सुप्रजा राम संध्या प्रवर्तते उत्तिष्ट उत्तिष्ट कमाश त्रैलोक्य मंगलम कुरु. त्याचं ट्यून होती ती चांगलं आहे, वेळेवर वाजली संपवा म्हणून. तर झालं काय की आपण असं शापित राहिलो असतो. चैतन्य महाप्रभू आले आणि हरिनाम घेऊन आले आणि हरिनाम देण्याचं कंडिशन काय होतं, जार देख तारक ह कृष्ण उपदेश, सगळ्यांना रामाचा उपदेश द्या, कृष्णाचा उपदेश द्या, सगळ्यांना रामायण सांगा, रामलीला सांगा सगळ्यांना. आणि नित्यानंद प्रभू गेले अनेक ठिकाणी, जिथं कोणी जात नव्हतं अशा ठिकाणी जाऊन नित्यानंद प्रभू प्रचार करायचे. आपण असेच शापित राहिलो असतो. पुन्हा पुन्हा आपल्याला असंच मनुष्य शरीर घ्यायला लागलं असतं आणि माहिती नाही कित्येक जन्म आपण असंच सडत राहिलो असतो. हे काय फार चांगलं नाहीये. मनुष्य शरीर हे काय फार चांगलं नाहीये. तुकाराम महाराज सांगतात शरीर दुःखाचे हे मूळ चोहीकडं इंगळ वनवा आहे वनवा. इलेक्ट्रिसिटी बिल, गॅसचं बिल, ह्याचं बिल, त्याचं बिल, पेपरमध्ये आलंय आज 5,000 रुपये उत्पन्न असेल तर व्यक्तीला काय काय बिल भरायला लागणार आहेत. वनवा आहे, राबून राबून नुसता झिजून जाणार तरी पण काय उमेद नव्हती. एकदा मायापूरला एका प्रभुपादांच्या शिष्याने सुंदर प्रभुपादांना ऑफरिंग दिलं होतं त्यांच्या व्यासपूजेला. त्यांनी भजन म्हणायला सुरू केलं, जदी गौर ना होईत तबे की होईत के मोने धरी ताम दे. जर गौरांग महाप्रभू आले नसते ना तर काय म्हणून कारण होतं आपल्याकडे शरीर धारण करण्यासाठी, असं ते भक्त भजन मध्ये लिहितात. आणि सगळे भक्त जे आहेत ते शांत बसले होते आणि मग त्या शिष्यानं अतिशय अतिशय नम्रपणे सांगितलं, जदी प्रभुपाद ना होईतो तबे की होईतो कि मोने धरी ताम दे। समजा जर श्रील प्रभुपाद आले नसते आणि त्यांनी जसा हरिनामाचा प्रचार, रामाच्या दर्शन घेण्याचा सर्वात सोपा उपाय, सोपा उपाय सर, मंदिर मध्ये पण जायची अवस्था नाहीये, कुठही बसून, कुठही बसून जर तुम्ही रामाचं नाव घेतलं, बस साक्षात प्रभू रामचंद्र तुमच्या समोर, तुमच्या जीवेवर। म्हणून रोज दात घासले पाहिजे जप करायच्या आधी, भगवंतांना जीभेवर बोलायचं तर कमी मुख शुद्धी तर केली पाहिजे। हा साक्षात भगवंत तुमच्या जीभेवर येऊन नृत्य करायला लागतात, काय सौभाग्य पाहिजे याच्या पलीकडे? आणखीन काय पाहिजे? काय शाप पाहिजे? शाप, शाप घेऊन दर्शन घ्यायची इच्छा आहे? आणि तसं पण शाप मिळालेच की एकदा आम्ही पुस्तक वितरण करत होतो एका ठिकाणी, हा संपला आता, पुस्तक वितरण करत होतो आणि पुस्तक वितरण करताना एक व्यक्ती समोरून आला आणि पुस्तक घ्यायचं होतं त्याला आणि आला आणि हा असं घेत आला, असं असं करत आला आणि बघायला लागला, काय आला? एक भक्ताने सांगितलं, भगवद्गीता 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 भगवद्गीता। हा त्या व्यक्तीने म्हटलं, अच्छा भगवद्गीता, आणि हे अनाऊन्स करणारे सुदामा प्रभू होते। त्यांनी लगेचच सांगायला सुरू केली, ओ भाऊ लागले की जीवनाला चुन्ना, जीवनाला चुना लागला की आणि काय चोळता येतात चुन्ना, हा लागला का नाही जीवनाला चुना? मनुष्य शरीर मिळालं आणि जर आपण भक्ती केली नाही तर जीवनाला चुना लागला, गेला जीवन वाया, चुना लागला म्हणजे काय? व्यर्थ गेलं, वाया गेला। जर मनुष्य जन्मामध्ये आपण जर भगवंताची भक्ती करू शकलो नाही, भगवंताचं नाव घेऊ शकलो नाही, तर मनुष्य जन्म वाया गेला। म्हणून प्रभुपादांचा किती आभार मानला पाहिजे आपण, की प्रभुपादांनी आपल्याला इतकं सुंदर आंदोलन दिलं। काही असेल तर हरिनाम, काही पण असेल तर हरिनाम। समजा एखाद्याचा जन्मदिवस आहे, हरिनाम, हरे कृष्णा टू यू, हरे कृष्णा टू यू, हरे कृष्णा टू यू डियर प्रभु, हरे कृष्णा टू यू। जन्मदिवस आणि कोण शरीर सोडलं, मेलं, शरीर सोड, सगळ्यांना सोडायला लागणार आहे। हा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। शवयात्रा चालले, आज एका ठिकाणी मी प्रवचन द्यायला गेलो होतो सकाळी, त्यांना सांगितलं मी, जर माझा मृत्यू आला ना तर माझी अशी ता येणारच ना, अशी इच्छा आहे की सगळे भक्त जे आहेत ना ते हरिनाम करत असाव, म्हणजे ह्याच्याहून चांगली शोभायात्रा काय असणार आहे अजून? नाहीतर पण काय शरीर फार शोभायमान नाहीये। परंतु समजा मेल्यानंतर जर सगळे भक्त कीर्तन करत शरीर घेऊन जात असतील आपलं मृत शरीर, ह्याच्यावर चांगली शोभायात्रा आणखी काय असणार आहे? शरीराचा उपयोग झाला एवढ्या भक्तांनी अंत्यशिला। एखाद्याचं लग्न आहे, जसं आज एक भक्त आले होते, त्यांचा एंगेजमेंट झाला आज, आणि ते आले आणि मला सांगितलं, प्रभूजी तुम्ही आला नाही? म्हटलं नाही, मला प्रवचन द्यायचं होतं म्हणून मी आलो नाही संध्याकाळी, मला तयारी करायची जरा। म्हटलं हो प्रभूजी कीर्तन करायचं होतं किंवा? मी म्हटलं वा, म्हटलं आज माझा विषय येते, मी सांगणार आहे एंगेजमेंटसाठी कीर्तन। मी म्हटलं काळजी करू नको, अभी दिल्ली दूर आहे, लग्न होणार आहे ना, लग्नासरी उणी भरून काढूया म्हणून सांग। आता मला भेटायला आला होता इथं प्रवचन सुरू व्हायचे, मी सांगितलं सगळी उणी भरून काढूया, काय करूया, भरपूर कीर्तन करूया तुझ्या लग्नामध्ये, फक्त आधी सांगायचं, आधी चालेल सगळ्यासाठी हरिनाम, म्हणजे रामाचं नाव घेण्यासाठी काहीही नियम नाहीये, एकच नियम आहे घेतला पाहिजे, एकच नियम आहे की घेतला पाहिजे। आणि ही खरी रामनवमी आहे, नुसतं पाळणं हळणं म्हणजे रामनवमी नाही, पाळण्यात रावणला ठेवून जर हलवलं तर राम नाम, रामाचं नाव सतत घेत राहायचं, ही रामनवमी रोज करू शकतो रामनवमी। म्हणून आम्ही आज रामनवमी केली काय, उद्या केली काय, रोजच रामनवमी करतो आम्ही, उत्सव नसेल पण तो जप करणं म्हणजे उत्सव आहे, रामाचं नाव घेणं म्हणजे उत्सव आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही आज इथं रामनवमी साजरी करण्यासाठी आला, आता रामनवमी सुरू होणार आहे. ह्याच्यानंतर सुंदर आरती होईल भगवंतांची, आरतीच्या नंतर कीर्तन होईल. हा कीर्तन म्हणजे हा रामनवमीचा, राम जन्माचा उल्हास आनंद आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की प्रसाद पण रामच आहेत, परंतु त्या रूपाचं दर्शन जरा वेळानं घेऊन जर आज हरिनामाचा जास्ती भाग घेतला ना सगळ्यांनी रामनामामध्ये, तर जास्ती चांगला फळ मिळू शकतो. आता खरं शाप मुक्त झाला. मला सांगितलं होतं की 15 ते 20 मिनिटं प्रवचन वाढू शकतो म्हणून, परंतु मी थोडा जास्तीच लक्ष्मण रेखा ओलांडून पुढे गेलो. मी फार फार तुमचा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही मला या सुंदर ग्रंथावर रामायण रूपी काहीतरी बोलायचं अवसर दिलात. हरे कृष्ण.